ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारणं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धोभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषये नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम्। रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान् श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रातरः न परः। हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण। रथ यात्रा महोत्सव की जय। 3 वर्षानंतर आज कान्हापूर मध्ये खानापूर नव्हे कान्हापूर, कान्हा म्हणजे श्रीकृष्ण, आज कान्हापूरमध्ये परत मलापहारी नदीच्या तटावर या रमणीय स्थानात आपलं सर्वांचं संघ प्राप्त झाला ह्याच्याबद्दल खूप मला आनंद आहे। मी आशा करतो की रथयात्रेमध्ये आपण सर्वांनी भाग घेतला असेल आणि दिव्य आनंदाची प्राप्ती पण केली असेल। भगवंत अवतीर्ण होतात ह्या प्रपंचामध्ये आमच्या उद्धारासाठी। आम्ही इकडे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडलो आहे, त्यामुळे कृपा करून भगवंत प्रकट होतात, त्यांच्या नाम रूपात, त्यांच्या श्रीमूर्तीच्या रूपात, त्यांच्या ग्रंथ संदेश उपदेशच्या रूपात, त्यांच्या प्रसादच्या रूपात आणि असे विभिन्न रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण या प्रपंचामध्ये प्रकट होतात आमच्यासाठी. जेवढे आतुर भगवंत आहेत आमच्या उद्धारासाठी, तेवढे आतुर आम्ही नसतो. जर आम्ही पण झालो असतो तेवढंच आतुर, तर भगवंताने जेवढी आमच्यासाठी व्यवस्था केली आहे त्याचा नक्की आम्ही लाभ घेतला असता. हा मनुष्य जीवन अतिशय दुर्लभ आहे आणि मूल्यवान आहे. कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान्यह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम. प्रल्हादाचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल. हे मृदंग जरा घ्या ना इकडे, इकडे कुठे वर ठेवा ते याच्यावर. प्रल्हादांचं नाव आपण सर्वांनी नक्की ऐकलं असेल. भगवान कृष्णांचे महान भक्त होते, ज्यांचं वर्णन अनेक शास्त्रामध्ये आहे, मुख्यतः श्रीमद भागवतामध्ये तर खूप विस्तारमध्ये त्यांचं वर्णन आहे. तर त्यांनी म्हटलं आहे की हा जो मनुष्य जन्म आहे अतिशय दुर्लभ आहे, परंतु दुर्लभ असूनही खूप मूल्यवान पण आहे, कारण ह्या मनुष्य देहामध्येच आम्ही भगवंतांची प्राप्ती करू शकतो. आणि लहानपणापासून त्यामुळे आम्हाला भक्ती सुरू केली पाहिजे. आम्ही असं नाही विचार केला पाहिजे की आता लहानपणात तरुण अवस्थात आता आम्ही भक्ती नाही केली पाहिजे, भक्ती फक्त वृद्धावस्थासाठी असली पाहिजे, असं नाही आहे. प्रल्हाद स्वतः म्हणतात, ते 5 वर्षाचे होते ज्यावेळी त्यांनी हे श्लोक म्हटलं की कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान इह. हा जो भागवत धर्म आहे त्याचं पालन कुमार अवस्था अर्थात बाल्यावस्थापासून केलं पाहिजे. असं नाही की म्हातारपणाचं राहा वाट बघायची म्हणून, तसं नाही. आणि आमचं एक सौभाग्य आहे की भगवंतांनी आमच्यासाठी सत्संग हा एक मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. सत्संग म्हणजे काय? सत मार्गावर जाण्यासाठी जे उपयुक्त आणि लाभकारी संघ असतो त्याला आम्ही सत्संग म्हणतो. त्याशिवाय इतर कुठचाही जर संघ असेल त्याला आम्ही असत्संग म्हणतो. आणि ह्या दोन प्रकारच्या संघमध्ये फरक काय आहे? सत्संग अर्थात भगवंतांच्या भक्तांच्या संघमध्ये जर आम्ही आलो, आम्ही भक्ती मार्गामध्ये प्रगती करणार. जर असत्संगात आम्ही राहिलो तर भगवंताकडून आणि दूर आम्ही जाणार, भगवंतांची विस्मृती आणि तीव्र होणार आणि जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आणि तीव्रतेने आम्ही अटकून पडणार. त्यामुळे संघ हा सिद्धांत जो आहे संघाचा खूप महत्वपूर्ण आहे. आम्हाला खूप लक्ष देऊन विचार केलं पाहिजे की आम्ही कोणाचं संघ करत आहे. फक्त व्यक्तींचं नव्हे वस्तूंचं संघ पण. आणि याच्या या संदर्भात रामायण मधली एक गोष्टी सांगायचं इच्छुक आहे मी. ज्यावेळी श्री रामचंद्र वनवासात गेले होते अयोध्या सोडून, त्यांच्यासोबत सीतादेवी आणि लक्ष्मण पण होते. आणि श्रीरामांकडे धनुष बाण इत्यादी जे राजकुमार किंवा क्षत्रियांना ज्या सोबत व्हायला पाहिजे होतं ते होतं त्यांच्याकडे. पण जंगलामध्ये प्रवेश करताना चित्रकूटमध्ये सीतादेवीने श्रीरामांना सांगितलं, आता बघा तुम्ही हे धनुष बाण ठेवलंय तुमच्यासोबत ते ठीक आहे, कारण ज्यावेळी दुष्ट लोक येतात, असुरी प्रवृत्तीचे लोक येतात, राक्षस आदी येतात, त्यांचं संहार करणे कधी कधी गरजेचं असतं, कारण हे असुरी प्रवृत्तीचे लोक भक्तांना सज्जन लोकांना खूप हैराण करतात, त्रास देतात. आणि चांगले लोकांचे सज्जन लोकांचे जे रक्षा करणे आपलं कर्तव्य आहे ते मला माहीत आहे, परंतु आत्ता आम्ही जंगलामध्ये जाणार, तर जंगलामध्ये जाऊन आता आम्ही तपश्चर्या करणार आहोत, तर हे धनुष बाण आदी सगळं घेऊन जायची गरज आहे का? सीतादेवीना ज्ञान होतं, संपूर्ण ज्ञान होतं की क्षत्रियचं कर्तव्य काय असतं. क्षत्रिय म्हणजे क्षत्रायते इति क्षत्रिय, प्रजाची रक्षा करणे हे क्षत्रियांचं कार्य असतं. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी काही अस्त्रशस्त्र असतात, असायचे त्या काळात. पण ह्यावेळी सीतादेवीने म्हटलं की आता आम्ही तपश्चर्यासाठी चाललोय, आम्हाला एवढे वर्ष आता वनवासात जायचं आहे, तर धनुष्यबाणची गरज आहे का? तर श्रीरामांनी सांगितलं, आता तिकडे पण भक्त भेटू शकतात, त्यांची रक्षा करणे माझं कर्तव्य आहे. तर सीतादेवीने सांगितलं, होय ते बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये धोका पण आहे. आणि ह्या संदर्भात मी तुम्हाला एक गोष्टी सांगते. तर मग सीतादेवीने श्री रामचंद्रांना एक गोष्टी सांगितली. आपण सर्वांनी इंद्रदेवांचं नाव ऐकलं असेल, देवलोकाचे राजा देवराज इंद्र. ते देवराय असल्यामुळे त्यांना त्यांचं ऐश्वर आणि त्यांचं पद ह्यांच्याप्रती खूप आसक्ती आहे. या प्रपंचामध्ये एक दुर्भाग्याची गोष्टी अशी आहे की आमचं ऐश्वर आमचं पद इत्यादी ह्यांच्याप्रती आमची खूप आसक्ती असते. आणि किती उच्च पदावर जरी आम्ही असलो, आमचं जे हृदय आहे ते संकुचित राहतं. आम्हाला असं वाटतं की हे पद फक्त मलाच मिळालं पाहिजे, हे ऐश्वर जे आहे ते फक्त मलाच पाहिजे, हे सर्व काही माझंच असलं पाहिजे. ईश्वरोहम अहम भोगी असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांची असुरी प्रवृत्ती असते त्यांची विचारधारा अशी असते. कधी कधी भौतिक जगामध्ये प्रपंचाचा संग करून देवलोकाचे जे निवासी असतात त्यांच्या मनामध्ये पण अशी भावना उत्पन्न होते आणि त्यांना त्यांच्या हृदयामध्ये पण अशी आसक्ती निर्माण होते. तर ज्यावेळी इंद्रदेव बघतात की पृथ्वीवर किंवा कुठे एक संत एक ऋषी एक मुनी तपश्चर्या अति करत आहेत, तर त्यांच्या मनामध्ये थोडी असुरक्षाची भावना उत्पन्न होते, त्यांच्या मनामध्ये थोडा तणाव उत्पन्न होतं आणि त्यांना वाटतं की अरे ह्यांनी जर जास्त तपश्चर्या केल्या तर काय होईल, मग एवढं पुण्य केल्यामुळे त्यांना माझं पद मिळेल, मग माझं काय होईल. त्यामुळे अनेकदा इंद्रदेव देवराय असल्यानंतर पण कधी कधी जे ऋषीमुनी असतात त्यांचे तपश्चर्या भंग करायचा प्रयत्न करतात असे अनेक घटना घडले आहेत इतिहासामध्ये, ज्यांचं उल्लेख आणि वर्णन शास्त्रामध्ये पुराणामध्ये आहेत। एकदा एक ऋषी होते, ते जंगलामध्ये एकांत स्थानामध्ये बसून तपश्चर्या करत होते। दीर्घकाळ तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्यात तपोबळ जे आहे ते खूप वाढलं। एवढं तेज, एवढी तपश्चर्या करून जी शक्ती असते ते वाढली की इंद्रदेव नाव संशय मनामध्ये आला की अरे चाहत आहे एवढी तपश्चर्या करत आहेत तो उद्या इंद्रदेवचं पद, माझं पद त्यांना प्राप्त होईल तर मी काय करेन। तर इंद्रदेवने विचार केला की ह्यांची तपश्चर्या एवढी तीव्र आहे की मी सरळ जाऊन त्यांना जर त्यांच्याबरोबर जर मी युद्ध आदी केलं, त्यांच्या ब्रह्मतेज आणि तपोबळाने ते माझं विध्वंस करणार, मला मारून टाकणार, त्यामुळे दुसरं एक मार्ग मी शोधून काढलं पाहिजे। तर त्यांनी काय केलं, युक्तीचा मार्ग स्वीकार केला। ते गेले, एक क्षत्रियाचं वेश स्वीकार करून गेले तिकडे आणि त्यांनी हे सांगितलं नाही की मी इंद्र आहे म्हणून। आणि तिकडे गेले आणि ते ऋषीकडे गेले, जाऊन सांगितलं की बघा मी इकडे जंगलामध्ये आलोय आणि हा जो तलवार आहे ते माझं खूप मूल्यवान तलवार आहे आणि आता मी दुसऱ्या कामासाठी चाललोय, तर मला माहीत आहे की तुम्ही एक संत आहात आणि तुम्ही कोणाची दुसऱ्या व्यक्तीची वस्तू तुम्ही काही घेणार नाही आहेत आणि सत्यवादी आहेत, तुम्ही सत्याचं पालन करतात, त्यामुळे तुमच्याकडे मी माझं हे तलवार ठेवतो, तुम्ही का माझं तलवार थोड्या वेळासाठी ठेवणार, त्याची थोडा काळजी घ्या, थोड्या वेळानंतर माझं काम संपल्यानंतर मी तुमच्याकडे येतो आणि हे तलवार परत घेऊन जातो। तर संताने तर ऋषीने म्हटलं की ठीक आहे सोडून जावा इकडे, तर त्यांनी एक स्थानामध्ये ते लपून ठेवलं आणि त्यांची तपश्चर्या चालू ठेवली। इंद्रदेव तिकडून निघून गेले। आता थोडं वेळ गेलं आणि त्या ऋषींच्या मनामध्ये एक संशय उत्पन्न झाला। संशय काय होता तो, की अरे ते मी तलवार लपून ठेवलं होतं ते आहे ना तिकडे, कोणीतरी जनावराने किंवा दुसरे कोणी असं काढलं नसेल ना, तर ते गेले तिकडे, त्यांचं ध्यान भंग झालं, त्यांची तपश्चर्या भंग झाली आणि तलवार शोधायला गेले आणि बघितलं की हा हा आहे आहे तलवार इकडे, तर परत माती आदी पानं सगळं टाकलं त्याच्यावर आणि परत आपल्या स्थानावर गेले, आपल्या आसनावर बसून परत त्यांचं तपश्चर्या प्रारंभ केली त्यांनी। थोड्या वेळानंतर परत मनामध्ये काळजी उत्पन्न झाली की अरे एवढे दिवस झाले अजून तो राजा आला नाही तलवार घ्यायला, तर एवढं दिवसानंतर तलवाराचं धार तरी आहे ना, आता मला बघायला पाहिजे। ते जाऊन बघितलं की तलवाराचं धार आहे ना, बघितलं हा असं वाटतंय पण समजत नाही, ठीक आहे दिसतंय धार आहे, परत ठेवलं। थोड्या दिवसानंतर परत त्यांना मनामध्ये विचार आला की अरे खरोखर धार आहे की नाही ते परीक्षा केली पाहिजे, नाहीतर उद्या पाप तो येणार राजा माझ्याकडे आणि म्हणणार की मी तुम्हाला सुरक्षासाठी ठेवलं होतं हे तलवार आणि काय झाली, तर तलवारची दशा काय झाली, असं होतं का मग नाही, त्यामुळे मी जरा बघून परीक्षा करतो की तलवारमध्ये अजून धार आहे की नाही म्हणून। मग गेले, तलवार उचलला आणि त्या तलवारचं समक त्याने काय केलं, एक तिकडे काही झाड होतं, लहान झाड होतं ते कापलं, हां ठीक आहे अजून धार आहे, परत ठेवलं, परत तपश्चर्या करायला बसले। थोड्या दिवसानंतर त्यांना वाटलं की हे जे धार होतं लहान झाड कापलं, आता मोठं झाड काटून बघायला पाहिजे, की अजून हे धार आहे की नाही ह्याच्यामध्ये म्हणून परत गेले तिकडे. आणि मग मोठं झाड पण कापलं. असं करत करत जसं दिवस गेले तर त्यांची आसक्ती त्या तलवारमध्ये वाढली आणि त्यांच्या मनामध्ये हिंसाची भावना पण उत्पन्न झाली आणि त्यावेळी त्यांचं तपश्चर्या भंग झालं. मग इंद्रदेव संतुष्ट झाले की हा मी माझ्या कार्यामध्ये यशस्वी झालो. तर सीतादेवीने श्री रामचंद्रांना सांगितलं, बघा हे असं आम्ही विचार केलं नाही पाहिजे की हे तलवार किंवा धनुष बाण हे फक्त वस्तू आहेत आणि वस्तूचा संग करून काय नुकसान होत नाही. फक्त मनुष्याचा संग जर आम्ही केलं तर सत्संग आणि असत्संगचा विचार असतो, पण वस्तूचा संग केलं तर त्याच्यामध्ये काय नुकसान आहे असं आमच्या मनामध्ये विचार येऊ शकते. त्यामुळे मी हे गोष्टी सांगितली की ते ऋषी जे होते त्याने दीर्घकाळ त्या तलवाराचं संग केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ते हिंसाची भावना उत्पन्न झाली. तलवार कशासाठी असतं, कुठच्या कार्यासाठी आम्ही वापरतो? हिंसासाठीच वापरतो आम्ही. त्यामुळे ह्या जगामध्ये आम्ही खूप सावधान राहिलं पाहिजे. आम्ही कोणाचं संग करतो आणि कुठच्या वस्तूचा संग करतो, आणि फक्त वस्तू नव्हे कुठच्या स्थानाचा संग करतो, कुठे आम्ही राहतो, कोणाबरोबर उठतो बसतो, कोण आमचे मित्र आहेत, कोणाबरोबर आम्ही जास्त वेळ काढतो, हे सर्व फार महत्वाचे विषय आहेत. संग आमचा जीवनाची सफलता किंवा यश प्राप्त करण्यासाठी फार महत्वपूर्ण एक गोष्टी आहे. आत्ता आम्ही बघतो जी आम्ही काही देश काल पात्र काहीही विचार करत नाही. आधुनिक काळामध्ये काय शुभ असेल अशुभ असेल आम्ही विचार करत नाही. जे आमच्या मनाला बरं वाटतं ते आम्ही स्वीकार करतो आणि त्यामुळे कुठेही जाऊन बसतो, कोणाच्या संघात कोणाच्या बरोबर जाऊन बसून बोलायला सुरू करतो, कुठचेही कार्य करतो, घरामध्ये टेलिव्हिजन लावून बसतो दिवसभर, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम मध्ये आमची रुची असते. त्यामुळे देवामध्ये रुची राहत नाही, वेळ राहत नाही आणि ते एक वृत्ती असते ती पण राहत नाही. कारण तर पूर्ण आमची मानसिक शक्ती आमची प्रवृत्ती या वेगवेगळ्या प्रकारचे प्रपंचाचे जे वस्तू असतात त्यांच्यामध्येच मग्न होऊन जाते आमचं चित्त. त्यामुळे आता भगवंतांकडे वळण होत नाही. आणि जर आम्ही आलोही सत्संगमध्ये थोडंफार गोष्टी ऐकतो पण कधी कधी ती शक्ती मिळत नाही आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करायला. कळतंय पण वळत नाही ती परिस्थिती होते. त्यामुळे परत परत भक्तांच्या संगमध्ये येऊन भगवंतांची वाणी ऐकणं, भगवद्गीता श्रीमद भागवत इत्यादी रामायण महाभारत या ग्रंथामधील जे कथा आहेत, उपदेश आहेत, ज्ञान आहे, ते आम्ही स्वीकार करायचं, गंभीरतेने स्वीकार करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे कुठे उपलब्ध होईल आम्हाला? फक्त भक्तांच्या संगमध्ये. जर आम्हाला कपडे विकत घ्यायचं असेल आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये जाणार. जर आम्हाला काय धान्य वगैरे विकत घ्यायचं असेल किराणाच्या दुकानामध्ये जाणार. तर आम्हाला भगवंत जर हवे असेल, आम्हाला भक्ती जर हवी असेल तर कुठे जायचं आम्ही? ज्या ठिकाणी भक्ती उपलब्ध आहे. तर भक्ती कुठे उपलब्ध आहे? फक्त भक्तांच्या संगमध्ये. त्यामुळे आमचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपादजींनी म्हटलं की मी हे आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ या संस्थेची स्थापना मी केली आहे फक्त एक उद्देशाने. आणि ते काय उद्देश आहे? की जगाच्या लोकांना मला भक्तांचं संघ द्यायचं आहे. त्यामुळे ही संस्थाची स्थापना मी केली. तर आता प्रत्येक देशामध्ये आत आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची शाखा आहे आणि अनेक असे शाखा प्रत्येक देशामध्ये अनेक शाखा आहेत आणि भारतामध्ये तर किती आहेत, 500-600 आहेत वेगळे वेगळे शाखा, मोठे शाखा, लहान शाखा, मंदिर आहेत, लहान मंदिर, मोठे मंदिर, वेगळे वेगळे ठिकाणी भक्त एकत्र होऊन सत्संग करतात. तर त्यामुळे इकडे खानापूर किंवा कान्हापूर मध्ये पण भगवान जगन्नाथ विराजमान आहेत इकडे आणि अनेक वर्षापासून आहेत. अनेकदा मलापहारी देवी पण खूप आतुर असतात भगवंतांचे चरण कमलांचा स्पर्श करण्यासाठी. त्यामुळे पावसामध्ये पाणी एवढं वाढतं मलापहारी नदीमध्ये की कधी कधी वर येऊन जगन्नाथांचा स्पर्श करायचा प्रयत्न करतात. तर हे खूप पावन स्थान आहे मलापहारी नदीच्या तटावर. मलापहारी म्हणजे प्राचीन नाव आहे मलप्रभा नदीसाठी. पुराणामध्ये पण उल्लेख आहे असं मी ऐकलंय. तर इकडे कान्हापूर खानापूरमध्ये आपण सर्व राहता. तर नक्की ह्या जगन्नाथ मंदिरमध्ये येऊन भक्तांचा संग प्राप्त करा, जगन्नाथ भगवानांची कृपा प्राप्त करा. बेळगावमध्ये आमचं राधा गोकुळानंद मंदिर आहे, तिकडे पण या. आणि तिकडे चिखलाच्या जवळ जांबोटीच्या पुढे चोरल्याच्या तर्फे तिकडे आमचं गोकुळधाम आहे, तिकडे पण या आणि भक्तांचा संघ घ्या. असं करत करत मनुष्य जीवनाचं उद्देश्य पूर्ण करा. सोपं आहे, तपश्चर्या करायची गरज नाही, संन्यास घ्यायची गरज नाही, संस्कृत पंडित व्हायची गरज नाही, श्रीमंत व्हायची गरज नाही. कोणीही करू शकते भगवंतांची भक्ती. तर कृपा करून या भक्ती मार्गाला गंभीरतेने स्वीकार करा. याच्यासाठीच याच्यासाठीच असे जे उत्सव आहेत ते साजरे केले जातात, जसे की हरे कृष्ण रथयात्रा उत्सव. भगवंत आमची वाट बघत आहेत की आम्ही कधी त्यांच्या बरोबर त्यांच्या समोर जाणार, त्यांची सेवा करणार. आणि कधी कधी भगवंतांची इच्छा असते की मी पण यात्रेला निघतो मी बाहेर मार्गावर जातो, कारण माझं दर्शन करायला खूप कमी लोक येतात. तर मीच झालं गेलं पाहिजे. तर प्रत्येक गलीमध्ये भगवंत जातात रथावर बसून आणि दर्शन देतात सगळ्यांना. हे रथयात्राचं महत्त्व आहे. एवढे कृपाळू आहेत भगवंत. आता भगवंत प्रत्येक वर्ष येऊन स्वतः आम्हाला दर्शन देतात, सेवाचं एक संधी देतात. तर आम्हाला पण या संधीचा लाभ घेतला पाहिजे. आता 19वा रथयात्रा महोत्सव आहे खानापुरामध्ये. मागच्या 3 वर्षी आम्ही साजर करू शकलो नाही, कारण कोरोनाची महामारी होती. आता परत भक्तांनी खूप परिश्रम करून आता पुन्हा साजरा केला आहे. तर ज्या भक्तांनी सेवा केली आहे त्यांना सगळ्यांना खूप हार्दिक धन्यवाद. खूप कष्ट घेतलंय भक्तांनी आणि आपण सर्वांना पण खूप धन्यवाद की आपलं मूल्यवान वेळ काढून आपण सर्व आज इकडे उपस्थित झाला आहेत. कोणी खानापूरचे पण आहेत, कोणी बेळगावमधून आलेत आणि विभिन्न ठिकाणीवरून आलेत इकडे. आपण सर्वांना हार्दिक धन्यवाद आणि अशी विनंती करतो की आता या कृष्ण भक्तीच्या मार्गावर कृपा करून गंभीरतेने प्रगती करा. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये नामस्मरण हरीचं नाव हा एकमात्र मार्ग आहे। त्यामुळे जर आम्ही देवाचं नाव घेतलं त्याच्यासाठी पैसे लागत नाही, फक्त श्रद्धा लागते आम्हाला। श्रद्धाने आम्ही देवाचं नाव घेतलं तर आम्ही भक्ती मार्गामध्ये सहजपणे प्रगती करू शकणार। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। धन्यवाद। हरे कृष्णा। श्री हरे कृष्ण रथ यात्रा महोत्सव की जय। हरि बोल। हरे कृष्णा।
हरे कृष्ण। फार फार धन्यवाद प्रभु महाराज जी। तर आशा करते की सर्वांना हे प्रवचन आवडलं, तर मोठ्याने एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून महाराजांचा धन्यवाद द्यायचा आहे। हरे कृष्ण। हरे कृष्ण। तर आपलं परत एकदा सांगतो की परम सौभाग्य आहे की महाराज आपल्याला लाभलेले आहेत। तर आपल्या खानापूर मंदिरतर्फे महाराजांचं छोटंसं शॉल आहे, त्यात शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे। डॉक्टर सी जी पाटील आणि श्रीराम पंडित प्रभू जर मोठ्याने महामंत्र म्हणायचं आहे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरि बोल। हरि बोल। हरे कृष्ण। तर फार फार धन्यवाद महाराज जी। हरे कृष्ण। हरे कृष्ण। तर परत एकदा आपलं परम सौभाग्य आहे की परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज आपल्याला लाभलेले आहे आजच्या या सत्संग रथयात्रा कार्यक्रम मध्ये। खरोखरच तर महाराजांनी पहिला सांगितलेलं होतं की त्यांच्याबद्दल काय जास्ती परिचय करून द्यायचं नाही म्हणून, पण तर महाराजजी परत मी थोडक्यात सांगतो की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनासंघ इस्कॉन ह्या गेले 35 वर्षापासून या संस्थेमध्ये सेवा करत आहेत। तर महाराजजी तर मुंबई इस्कॉन वृंदावन कृष्ण बलराम मंदिर आणि बेळगाव मंदिर अशा ह्या ठिकाणी प्रेसिडेंट म्हणून त्यांनी सेवा केलेल्या आहेत। गेले 35 वर्षाहून अधिक हे आपले जीवन या प्रभुपादांच्या आंदोलनासाठी त्यांनी समर्पण केलेलं आहे। तसं भगवद्गीता भागवताचा संदेश विश्वभरामध्ये त्यांनी प्रसारित करत आहेत केलेले आहेत, आणि खास करून विद्यार्थी समुदायाला जसं की IIT बी इंजिनिअरिंग ह्या विद्यार्थीसाठी महाराजजी भगवद्गीतेचा संदेश उपदेश दिलेला आहे। आणि केवळ संदेश न देता अनेक को लोकांना महाराजजी भक्त बनविलेले आहेत। आपल्या प्रेमळ आणि नम्र स्वभावामुळे महाराजांनी अनेक लोकांचं हृदय जिंकलेलं आहे। तर परत एकदा महाराजांना आपण आपल्या हरे कृष्ण खानापूर भक्तांतर्फे एकदा महामंत्र म्हणून धन्यवाद द्यायचा आहे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। फार फार धन्यवाद। तर याच्यानंतर छोटेसे दोन नृत्य होणार आहे, नृत्यानंतर खूप सुंदर